101.5 FM वर सात वाजून 38 मिनिट्स मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्यासोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये थॉट ऑफ द डे ची वेळ झालेली आहे. आणि आज ताकद शक्ती याच संदर्भातला एक फार सुंदरसा विचार सांगण्यात आलेला आहे. डेफिनेटली शारीरिक ताकद अत्यंत महत्त्वाची असते आणि ह्याच शारीरिक ताकदीला तुम्ही फक्त आणि फक्त घरी बसून हासिल करू शकत नाही, मिळवू शकत नाही. त्यासाठी कसरत, मेहनत या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं असतं. आणि हीच शारीरिक ताकद तुम्हाला तुमची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, निरोगी आयुष्य जगण्यासाठी कारणीभूत असते. आणि दुसरी आहे मानसिक ताकद. ती वाढवण्यासाठी चांगल्या लोकांची संगत, चांगले विचार, त्यातून पॉझिटिव्ह एनर्जी आणि भरपूर ताकद मनालाही. सो या दोनों ताकद से अपने आप को पूरा कर लो. चांगल्या लोकांच्या संगतीत रहा आणि रोजच्या रोज व्यायाम करत जा. सुपर हिट्स 93.5 रेड FM बजाते रहो, बजाते रहो.